पाचव्या अध्यायाची. तर यामध्ये अमरीश महाराज च्या चरणी दुर्वास मुनी येतात आणि अमरीश महाराजांचं चरण पकडतात आणि माफी मागतात की मला माफ करा. पण तो मागे सुदर्शन चक्र असतं आणि ज्यावेळी अमरीश महाराज बघतात, आपण बघतो काल श्रीदामाचरणपुणी सांगितलं की भक्ताचा गुण काय आहे, पर दुःख दुःखी. की भक्त अशा प्रकारे पाहत असतो की सर्व भगवंतांचे अंश आहेत आणि अज्ञान किंवा ह्या ठिकाणी मुनी मोठे मुनी होते तरी पण त्यांनी एक भक्तांच्या प्रती अपराध केला होता आणि एवढे मुनी माझ्या चरणी येऊन काय करत आहेत, माझे चरण पकडतायत, माफी मागतायत, त्यावेळी त्यांना थोडं लाजल्यासारखं वाटलं. म्हणले मी जरी असलो, कारण भक्त स्वतःला नेहमी भक्तांचा दास समजत असतो, भक्तांचा सेवक समजत असतो. ते बघितले एवढे मोठे मुनी आहेत, दुर्वासा मुनी, आणि माझे चरण पकडतायत, म्हणून त्यांना थोडंसं लाजल्यासारखं वाटलं आणि त्यांनी या सुदर्शनांना थांबवण्यासाठी सुदर्शनांची स्तुती सुरू केली. आणि या कालच्या श्लोकामध्ये पहिले 5 श्लोकामध्ये ते स्तुती काल श्रीदामाचरणपुणी घेतली आणि आजच्या श्लोकामध्ये सुंदर या ठिकाणी स्तुती केलेली आहे की त्यांची नाभी किती सुंदर आहे, ते धर्म रक्षक आहेत. सांगितलेलं आहे की धर्म केतवे धर्म सेतवे, या ठिकाणी 2 शब्द वापरलेले की ते कशा प्रकारे धर्माचे पालन करते आहेत, धर्म रक्षक आहेत, सुदर्शनाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून येथे पाहू शकतो की कशा प्रकारे भगवंत भक्ताचं रक्षण करतात. एक वेळ भगवंतांचा जर अपराध झाला, भगवंतांच्या प्रती अपराध झाला, भगवंतांची अवहेलना झाली, तर भगवंत माफ करू शकतात. परंतु भक्ताचा जर अपराध झाला तर भगवंतांना फार क्रोध येतो, त्यांना सहन होत नाही. म्हणून या ठिकाणी अमरीश महाराज एक शुद्ध भक्त होते, त्यांच्या प्रती हा अपराध झाल्यामुळे या ठिकाणी भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र सोड. म्हणून या ठिकाणी पाहतो, म्हणून मागील अध्यायात आपण पाहिलं की एका श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात की मी भक्तांच्या अधीन आहे, अहम भक्त पराधीन, की मला भक्तासाठी भगवंत काही करण्यासाठी तयार आहेत, भक्तांच्या अधीन आहेत. म्हणून अशा प्रकारे पाहतो की दुर्वासा मुनी अमरीश महाराज या ठिकाणी चरण पकडतायत आणि क्षमा मागतात आणि म्हणून या ठिकाणी अमरीश महाराज आता भगवंतांची या ठिकाणी स्तुती करतात. तर या ठिकाणी भगवंतांचे भक्त अमरीश महाराजांच्या गुणावरून पाहतो की कशा प्रकारे त्यांच्या हृदयामध्ये एक क्षमाशीलताचा एक गुण असतो. काल क्षमाशीलताविषयी प्रभूजींनी सांगितलं की क्षमाशीलता म्हणजे त्यांचा अर्थ व्यवस्थितरित्या त्यांनी तात्विकदृष्ट्या सांगितला की क्षमाशीलता म्हणजे काय, की एक भक्ताच्या हृदयात हा एक क्षमाशीलता हा गुण असतो. म्हणून आपण पाहतो की हा भक्तांच्या मध्ये हा गुण दिसतो की किती अपराध केलं तरी भगवंतांचे भक्त असतात त्याला माफ करण्यासाठी तयार असतात. कारण ते पाहत असतात की प्रत्येक जीव भगवंतांचा एक अंश आहे आणि तो एक अज्ञान आहे, त्यामुळे त्याला आपण क्षमा करू. तो केन केन प्रकारे भगवंतांच्या भक्तीत येईल त्या प्रकारे त्याला क्षमा करत असत. तसं अनेक उदाहरणं आहेत. भगवंत चैतन्य महाप्रभू हे भक्ताच्या रूपात आले आणि आपण पाहतोय चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत. नरोत्तमदास ठाकूर एका भजनामध्ये सांगतात, शशी सुत होईलो सही, म्हणजे ब्रजेंद्र नंदन सची सुत होईल सही, बलराम होईल निताय. जे ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहेत ते ह्या ठिकाणी गौरलीलेमध्ये सचिनंदन झालेले, बलराम होईल निताय आणि बलरामजी नित्यानंद झाले. आणि ह्या ठिकाणी इतकं सुंदर वर्णन आहे चैतन्य चरितामृत मध्ये, हे भक्ताच्या रूपामध्ये आले आहेत आणि ते दाखवतात की कितच्या प्रकारे एक नम्र त्यांचे गुण आणि क्षमाशीलता त्यांच्यामध्ये कशी भरलेली आहे, ते गुण स्वतः ते आपल्या उदाहरणावरून दाखवत. चैतन्य महाप्रभूंच्या पेक्षा नित्यानंद प्रभू जास्त कृपाळू आहेत. म्हणून भजनामध्ये आपण पाहतो, अक्रोत परमानंद नित्यानंद राय, की नरोत्तमदास ठाकूर भजनामध्ये वर्णन करतायत की अक्रोत परमानंद नित्यानंद राय. नित्यानंद प्रभूंचा स्वभाव कसा आहे, अक्रोध, की क्रोध शून्य आहेत, अशा प्रकारचा नित्यानंद प्रभूंचा स्वभाव आहे आणि कधीही ते कुणावरही क्रोध करीत नाहीत. जर क्रोध केला, आपण पाहतो चैतन्य रामलीलेमध्ये नित्यानंद प्रभू लक्ष्मणच्या रूपात होते, भगवंतांच्या वेळी बलरामजी होते, तेच बलरामजी तेच लक्ष्मण या ठिकाणी नित्यानंद प्रभूंच्या रूपात आलेले आहेत आणि एकदम कृपाळू होतात. कृष्णलीलेमध्ये किती क्रोध बलरामजींनी दाखवलेला आहे, रामलीलेमध्ये लक्ष्मणनी क्रोध दाखवलेला आहे, परंतु हा क्रोध सर्व ह्या भक्तांच्या रूपामध्ये आल्यामुळे ते एक उदाहरण प्रस्तुत करतायत की भक्तांनी
कशा प्रकारे राहिलं पाहिजे, हे गुण कशा प्रकारे आपल्या हृदयात प्रस्थापित केले पाहिजेत. म्हणून नित्यानंद प्रभूंचं भजनामध्ये वर्णन, अक्रोत प्रमानंद नित्यानंद राय अभिमानी शून्य निताय नगडे पेडाय. शून्य निताय म्हणजे त्यांच्यात जो क्रोध आहे, क्रोध शून्य क्रोध त्यांच्या हृदयात भरलेला आहे. आणि ते काय करतायत, अधम पतित द्विवेर द्वारे द्वारे किया. अधम पतित म्हणजे ते पतित जीव आहेत, अधम आहेत, अशा लोकांच्या घरी जात आहेत. द्वारे द्वारे किया, प्रत्येक दारामध्ये जाऊन काय करतायत, हरिनाम महामंत्र दिचेन बिलाया. प्रत्येकाला हरिनाम वाटत आहेत, म्हणजे ते भगवंत बलरामजी भक्ताच्या रूपात आलेले आहेत आणि हात जोडून प्रत्येकाला विनवणी करतायत. तुम्ही एकदा तरी या हरिनामाचा काय करा, आश्रय घ्या, एकदा तरी हरिनाम घ्या. जारे थे क तारे ख दंत धुनात्री, चितही जातायत ते तोंडामध्ये दंत पकडून, एक कवताचं पात्र पकडून काय करतायत, अमान किया बोलो गौर हरी. एकदा तरी तुम्ही गौर हरी, गौरांग महाप्रभूंचं नाव घ्या. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंचं त्यांच्या कृपेचं वर्णन केलेलं आहे. ते नित्यानंद प्रभू या ठिकाणी आपण बघतो. चैतन्य लीलेमध्ये अनेक लीला आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाची लीला आपण सर्वांना माहिती आहे, म्हणजे जगाई मदाईंचा उद्धार. कि ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण चा प्रचार सुरू केला नवदीप मध्ये, आणि त्यांनी म्हणलं की हरे कृष्ण महामंत्राचा सर्वत्र सर्वत्र जाऊन काय करा, तुम्ही प्रचार करा, हरिनाम सर्वांना वाटा. तशा प्रकारे या भजनात आपण पाहिलं, अधम पतित जीवे द्वारे द्वारे घ्या. अधम पतित जीवांना तुम्ही हरिनाम द्या, जेणेकरून ते काय होतील, त्यांच्या त्यांच्या मनुष्य जीवनाचा उद्देश ते प्राप्त करू शकतो. आणि अशा प्रकारे पहिली जोडी ती म्हणजे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर. जसं आपण पण प्रचारला जातो त्यावेळी आपण जोडी जोडीनेच जातो, म्हणजे ऑथोराइज आहे. या ठिकाणी नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर ही जोडी होती पहिली प्रचाराची, चैतन्य महापूंच्या मिशनची. आणि ते दोघे प्रचारला सुरुवात केला, हरिनाम प्रचार सर्व गावोगाव प्रचार सुरू केला. आणि ते नवदीप मध्ये येतात, एका ठिकाणी पाहतात की ह्या ठिकाणी ऐकतात की या ठिकाणी दोन अधम असे जीव आहेत, त्यांचं ते ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते आणि असंग असंगा त्यांनी असंगामुळे त्यांना काय झालं, ते एक मोठे पापी जीव बनलेले आहेत. आज त्यांच्या ते असं कोणतंही त्यांनी पाप केलं नाही, ते चित्रगुप्त मध्ये चित्रगुप्त जो यमराज यांचा आहे त्यानं नोंद केलेली नाही, सर्व पाप त्यांच्या नावावर नोंद आहेत. असे इतके पापी वृष्टीचे हे जगाई मदाई आहेत, त्यांचा तर त्यांना जगाई मदाई म्हणलं. आणि हे लोक या गावामध्ये रोज लोकांना मारतात, रोज 24 तास नशेमध्ये असतात आणि असे पाप कृत्य करीत असत. हे नित्यानंद प्रभूंना ज्यावेळी कळालं तर नित्यानंद प्रभू म्हणले की आता काय करायचं, या दोघांनाच प्रचार करायचं, जेणेकरून हे जर भक्त झाले तर या ग्रामामध्ये सर्व लोक काय करतील, हरिनामाचा आश्रय घेतील हे मनामध्ये. परंतु हरिदास ठाकूर थोडेसे भित्रे होते, ते घाबरायचे. आणि नित्यानंद प्रभू म्हणायचे, अरे नका जाऊ तुम्ही, कारण ते लोक इतके हे आहेत, बघा त्यांच्या हातामध्ये त्यांना पाहतात लांबून दोघे जण. आणि हरिदास ठाकूर नित्यानंद प्रभू ओढतात, नका जाऊ, कारण हे काहीतरी आपल्याला शारीरिक काय करतील, आपल्याला मारतील, आणि तुम्ही नका जाऊ. पण नित्यानंद प्रभू घाबरत नाहीत, नित्यानंद प्रभू दोघांच्या जवळ जातात, थोडासा स्पर्श करतात आणि म्हणतात की तुम्ही काय करा, कृपया हरिनाम घ्या. एकदा तरी तुम्ही हरिनाम घ्या, तुमच्या जीवनाचा उद्धार कर, तुम्ही सर्व पापातून मुक्त व्हाल. अशा प्रकारे ते नित्यानंद प्रभू ज्यावेळी त्या दोघांना म्हणतात, त्यावेळी जगाई मदाईचे डोळे इतके लाल भडक, इतकं अकरा विकरा रूप असतं, कारण त्यांनी कधी आंघोळ केलेली नसते, नेहमी 24 तास नशेमध्ये ते केस वाढलेले असतात. असं रूप पाहून हरिदास ठाकूर म्हणतात, आता आपलं काही घर नाही, हे आता आपल्यावर आघात करणार काहीतरी. आणि तसंच होतं, ते हातामध्ये जे काही मडकं असतात ते घेऊन या दोघांच्या मागे लागतात. त्यावेळी हरिदास ठाकूर नित्यानंद प्रभू पळू लागतात, पळत पळत जातात. त्यावेळी जाता जाता हरिदास ठाकूर म्हणतात, अरे मी बोललो होतो की यांच्या मागे लागू नको, परंतु तरी पण हे दोघे मागे लागतात आणि शेवट सापडत नाही. चैतन्य महाप्रभूंच्या जवळ येतात, सर्व हकीकत सांगतात, काय झाले, आम्ही आज प्रचारासाठी गेलो आणि काय झालं. तर आपल्या पण प्रचार कार्यामध्ये असे काही काही दृश्य कधी कधी दिसून येतात की एक जण तर आपण पळतो किंवा लोक आपल्याला पकडून पळतात, कारण आपलं रूप वेगळं त्यांना वाटतं. आम्ही एकदा 5-6 वर्षापूर्वी प्राधिकरणामध्ये जन्माष्टमीचं कलेक्शन करण्यासाठी गेलो होतो. माझ्या लक्षात नाही, एक ब्रह्मचारीच होते माझ्यासोबत आणि तो बंगला होता, ह्या ठिकाणी आपला कार्यक्रम होतो, तिथे एक बंगला होता तो. आणि असं भूत बंगल्यासारखा होता, असं वाटत होतं की या घरात कोण राहते की नाही. आणि आम्ही दार उघडलं पहिला बघितलं कुत्रा आहे का, तर कुत्रा नाही, मग आत गेलो, दार वाजवलं, परंतु त्यांचं एक दार घराचं अजून चार रूम आत होत्या, आत मेन दरवाजात, तो दरवाजा उघडून पण आम्ही गेलो आतमध्ये, आणि जसं तोरड तार गेलो वाजवतोय, तर एक एक 15 वर्षाची मुलगी समोर आली, आणि जसं आम्हाला दोघांना पाहिलं, कानात बोटे घालून इतकी मोठ्यानं ओरडली आणि पळत गेली आतमध्ये. म्हणजे कधी कधी आपल्याला बघून पण लोक पळतात, आणि जसं त्या मुलीला पाहून त्यांचे वयस्कर, एक वयस्कर व्यक्ती म्हणजे त्यांचा आजोबा होते घरामध्ये, कोणी नव्हतं, तो मुलगी आणि आजोबा होते, जे जसे असे हळूहळू काठीत एकट आले, आणि त्यांचं पण रूप वेगळंच होतं, त्यांनी पण असं डोळे मोठे केले, त्यांना पण आम्ही दोघे बाहेर पळालो. म्हणले आता आपलं काय खरं नाही का, कारण आपण न विचारता घरात प्रवेश केलेला आहे आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे, म्हणून आम्ही घाबरलो तिथून. आणि ते असे प्रसंग कधी कधी आपल्या जीवनात पण बघतो की आपल्याला पण काही काही असे लोकांना पाहून पळावं लागतं, घाबरतो आपण. तसं नित्यानंद प्रभू आणि यांना म्हणलं हे आता हे दोघे नशिले जगाईमध्ये आता आपल्यावर प्रहार करणार, पळाले. चैतन्य बापूंना सांगितले, चैतन्य बापू म्हणाले ह्या दोघांनाच तुम्ही प्रचार करा. जसं नित्यानंद प्रभूंनी विचार केला होता तसं चैतन्य महापूर म्हणाले ह्या दोघांना तर प्रचार कराल, हे जर भक्त बनतील तर या नवदीप मध्ये तुम्हाला प्रचार करणं सोपं जाईल. अशा प्रकारे नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर परत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आले, आपल्याला लीला माहिती आहे, आणि परत त्यांनी विनवणी केली या दोघांना. त्यावेळी ते पाय धरून त्या तुम्ही म्हणतायत की तुम्ही कृपया गौर हरी म्हणा, हरे कृष्ण हरिनामाचा आश्रय घ्या. आणि अशा प्रकारे त्यातील तो मदाही होता, तो थोडा जास्तच नशिला होता, त्याचं काही नशा जास्त होत. जगाईला वाटलं की हे नित्यानंद प्रभू हे जे दोघं आहेत हे दोघं खरंच चांगल्यासाठी करत आहेत, म्हणून ते थोडस त्याच्या हृदयात परिवर्तन झालं होतं. मदाईनं जसं पाहिलं तसं हातामध्ये मटकं जे होतं ते नित्यानंद प्रभूंच्या डोक्यात मारलं आणि मोठी जखम झाली, आघात केला. हरिदास ठाकूर घाबरले आणि जसं तरी पण नित्यानंद प्रभूंनी त्या दोघांचे मदाईचे चरण पकडले आणि म्हणले कृपया हरिनाम घ्या, कृपया हरिनाम घ्या. तरी मदाई अजून मारण्यासाठी पुढे जात होता, परंतु जगाईनं त्यावेळी काय केलं, त्यांना अडवलं, म्हणले नको मारू तू चांगल्यासाठी. त्यावेळी नित्यानंद प्रभूंनी बघितलं की एकाच्या तर हृदयात परिवर्तन थोडं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना कळालं, तसं ही लीला आहे, तसं ही थोडी लीला आहे की चैतन्य महाप्रभू क्रोधाविष्ट झाले, पळत आले, कारण भक्तांचा अपराध साक्षात नित्यानंद प्रभूंचा आघात केलेला आहे. चैतन्य महाप्रभू इतके क्रोधित झाले आणि चक्र 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 या ठिकाणी सुदर्शन चक्राला आवाहन केलं. म्हणजे आपण बघतोय तशीच लीला आहे, आणि जसं चक्राला तसं आवाहन केलं, परंतु नित्यानंद प्रभू अक्रोध ब्रह्मा नित्यानंद आहे, की ते परमानंद मध्ये नेहमी असतात, अक्रोध क्रोध नाही त्यांच्यामध्ये, क्षमाशीलता गुण त्यांच्यामध्ये. आपण बघतो की त्यांनी लगेच चैतन्य महाप्रभूंचे चरण पकडले आणि म्हणाले हे गौर हरी, हे चैतन्य महाप्रभू, तुम्ही याच ठिकाणी का आलेला आहात, तुम्ही एक भक्त अवतारच्या रूपात आलेला आहात, आणि तुम्ही जरी हे असुर असले, त्यांनी मला मारलेला असेल, तरी पण तुम्ही त्यांचा वध करू शकत नाही. का? कारण तुम्ही या भौतिक जगामध्ये असंख्य पापी जीव आहेत, हजारो पापी जीव आहेत, सगळ्यांचा वध करावा लागेल तुम्हाला. तुम्ही यांच्या हृदयातील ती पापी प्रवृत्ती आहे ती नष्ट करा, आणि तुम्ही भक्त म्हणून तुम्ही हरिनामाचा प्रचार करण्यासाठी आला आहे. हरिनामाचा प्रचार करून आपण सर्वांच्या हृदयातील पाप प्रवृत्ती आहे ती नष्ट करू. तुम्ही यांना मारू शकत नाही, यांना माफ करा. आणि अशा प्रकारे जगाई त्या जगाईचं गुणगान गातात की यांनी बघा याच्या हृदयात, आणि म्हणतात मदाईला माफ करा. आणि अशा प्रकारे ते क्षमा करतात त्या दोघांना इतका वार करून सुद्धा. आणि चैतन्य बापू आतून फार खुश होतात आणि त्या दोघांना माफ करतात. ते दोघं घाबरलेले असतात, आता आपला मृत्यू निश्चित आहे, परंतु चैतन्य बापूंचा जसं चरणाला स्पर्श करतात दोघांचं हृदय परिवर्तन होतं आणि ते मग हरिनामाचा आश्रय घेतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे नित्यानंद प्रभू अक्रोध परमानंद नित्यानंद, त्यांचं वर्णन केलेलं की कशा प्रकारे क्रोध शून्य होते, क्षमाशीलता त्यांच्यात गुण होता. आणि अशा प्रकारे ही पण लीला आपण पाहतो की सेम ही लीला अमरीश महाराजांच्या सारखे, अमरीश महाराजांच्या सारखेच मध्ये पण हेच गुण होते, म्हणून अमरीश महाराज सुदर्शन चक्राचं वर्णन करतायत आणि म्हणतायत की तुम्ही काय कराय, हे माफी मागण्यासाठीच हे स्तुती करत आहेत. म्हणून आजच्या या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे सुदर्शन चक्र आहे, त्यांची नाभी शुभ आहे, ते धर्मरक्षक आहेत, धर्माचे पालन करते आहेत, हे वर्णन करीत आहेत. आणि नंतर या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी अमरीश महाराज साक्षात सुदर्शन चक्राची स्तुती करतायत का? कारण हे चक्र काही असं जड वस्तू नाही आहे, हे चक्र भगवंतांचं रूपच आहे. भगवंतांचं जरी अस्त्र असलं तरी भगवंतांनी त्यांच्यात एक शक्तिमान एक रूप आहे, ते एक मूर्ती रूप आहे आणि ते चक्र दिव्य स्वरूप आहे त्यांचं. आणि म्हणून भगवंतांच्या मध्ये चक्रामध्ये काही हे नाही, ते पण दिव्य आहे. असं भौतिक जगामध्ये अस्त्र आहेत ते येतात आणि एका व्यक्तीला मारायचं असतं, परंतु हजारो व्यक्ती त्यामध्ये मारले जातात. परंतु ह्या ठिकाणी भगवंत ज्यावेळी एका असुरावर हे सोडतात, त्या असुराला ते मारून परत येत, ते दिव्य आहे. आणि त्याचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आपण पुढं पाहू. अशा अनेक लीला आहेत भागवत मध्ये. तर हे सुदर्शन चक्राचं वर्णन केलेलं की सुदर्शन चक्र हे काय आहे, दिव्य आहे. म्हणून ह्या ठिकाणी ते जड वस्तू नाहीये. म्हणून ह्या भाषांतर मध्ये वर्णन केलंय की तुम्ही असुराकरिता धूम केतू प्रमाणे अशुभ आहात, म्हणजे असुराकरिता ते अशुभ आहेत, तुम्ही तैरलोक्याचे रक्षण करते आहात. असं जड वस्तूचं कधी आपण असं स्तुती करू शकतो का? नाही. का? कारण ते चक्र दिव्य आहे. आणि पुढे म्हणतात की तुम्ही मनाप्रमाणे वेगवान असून अद्भुत पराक्रम करणारे आहात आणि मी केवळ तुम्हाला नमहा, म्हणजे या ठिकाणी अमरीश महाराज त्यांना नमस्कार करीत आहेत त्यांची स्तुती करून. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की हे भगवंत शक्तिमान आहेत, तर त्या प्रकारे सुदर्शन पण एक शक्तिमान रूप आहे, मूर्तिमान त्यांची मूर्ती आहे, ते एक चक्र आहे, हे पण त्यांचं शक्तिमान एक रूप आहे. म्हणून आपण पाहतो की नमे भक्त्या प्रणश्यती, की भगवंत भक्तांचा ज्यावे अशा प्रकारे अपराध होतात, तर भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. म्हणून ते स्वतः येतात आणि कधी कधी अशा प्रकारे आपलं अस्त्र पाठवतात, सुदर्शन चक्र. का? कारण ते पण भगवंतासारखं शक्तिमान एक रूप आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की तात्पर्यात वर्णन करतायत प्रभुपाद की दुर्वासा मुनी हे तरी ब्राह्मण होते, चांगले मुनी होते, तरी पण यांच्यावर हे आज चक्र का सोडलं, चक्र का मागे लागलं? कारण ते जरी मुनी असले तरी त्यांनी एक असुरी कार्य केलं होतं. काय केलं होतं? भक्ताप्रती अपराध केला होता. आणि हे भगवंतांना कधी सहन होत नाही. तर एकाचा भक्ताप्रती अपराध केला असेल तर तो तरी एखादा ब्राह्मण असेल किंवा ज्याने अपराध केला तो काही मुनी असेल ऋषी असेल, तरी पण तो एक मोठा अपराध आहे. आणि भगवंत ते कधी मान्य करीत नाहीत. भगवंत लगेच काय करतात, त्याचा वध करतात किंवा त्याला शिक्षा देतात, दंड देतात. म्हणून भगवत गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की यासाठीच भगवंत प्रकट होतात, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कताम. साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि विनाशाचं काय दुष्कर लोक आहेत त्या लोकांचा नाश करण्यासाठी येतात. म्हणून या श्लोकात एक शब्द दिलेला आहे सुदर्शनना उद्देशून की धर्म सेतवे, म्हणजे काय, तुम्ही धर्म रक्षक आहात. सुदर्शन कोण आहेत? धर्म रक्षक आहेत. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी म्हणून आपण अशा प्रकारे भक्तांची सेवा केली पाहिजे, भक्ता भगवंतांची भक्ती केली पाहिजे. कारण प्रभुपाद म्हणतात खरा धर्म काय आहे की भक्तिमय सेवा. खरा धर्म प्रभुपाद म्हणतात की भक्तिमय सेवा, भक्तीचा आपण आश्रय घेतला पाहिजे, हा खरा धर्म आहे. म्हणून आपण पाहतो की त्यावेळी आपण भक्तांचा आश्रय घेतो, भगवंतांचा आश्रय घेतो, तर हा खरा धर्म आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरणम व्रज, की तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा आणि मला शरण आहे, हा खरा धर्म आहे, मी तुमचं रक्षण करीन. हे भगवंत आपल्याला काय करतात, वचन देत आहेत. म्हणून आपण पाहतो की वृंदावनामध्ये हे उदाहरण आपल्याला स्पष्ट दिसून येतं. कारण ज्या काही गोपी होत्या, गोप होते, जे काही ब्रजवासी होते, ते खरा धर्म त्यांनी पालन केला होता, सर्व त्याग केलं होतं त्यांनी, फक्त भगवंतांना ते शरण गेले होते. म्हणून कधीही असुर आले वृंदावनामध्ये ब्रजवाशांना त्रास देण्यासाठी, गोपांना त्रास देण्यासाठी, गोपींना त्रास देण्यासाठी, तर ते कुणालाही पुकारायचे नाहीत, फक्त भगवंतांना पुकारायचे. का? ते पूर्ण शरणागत झाले होते. हा खरा धर्म आपण पाहतो, पूर्ण शरण. आणि ते काय म्हणायचे भगवंतांना, कृष्ण कृष्ण महाबाहो, हे कृष्ण काय करा, आमचं रक्षण करा. आणि पूर्ण ते भगवंतांना शरण गेले होते. आणि हा खरा धर्म आहे. काय आहे? भगवंतांची शरणागती. म्हणून या ठिकाणी भगवंतही सांगतात की सर्व धर्माचा हे भौतिक जगात जे काही धर्म आहेत त्याचा त्याग करा आणि खरा धर्म काय, मला शरण आहे, मी तुमचं रक्षण करीन. म्हणून आपण पाहतो की भगवंतांच्या जे काही चतुर्भुज रूप असतं त्यामध्ये चार चिन्ह असतात, चार वस्तू त्यांनी हातात घेतलेल्या असते, म्हणजे शंख चक्र पद्म गदा. आणि त्यातले ते दोन चिन्ह असतात ते भक्तासाठी असतात, कृपा देण्यासाठी, ते म्हणजे पद्म आणि भक्तासाठी असतात ते म्हणजे शंख. ध्रुव महाराजांची कथा आपल्याला माहिती आहे, मी सांगत शंखाद्वारे कसं त्यांना कृपा दिली भगवंताने. आणि दुसरं असतं ते म्हणजे असुरांचा नाश करण्यासाठी, ते म्हणजे चक्र आणि गदा. तर ह्याद्वारे भगवंत भक्तांना कृपा देतात आणि भगवंत काय करतात, असुरांचा नाश करीत असत. म्हणून खास करून या ठिकाणी जे काही चक्र आहे त्या चक्राची स्तुती या ठिकाणी केली जात आहे. म्हणून सुदर्शन मागच्या श्लोकात केलेलं आहे की सुदर्शन म्हणजे काय, सुदर्शन सुंदर दर्शन भगवंतांचं. आणि तसेच ते त्यांचं रूप पण तशा प्रकारे आहे की ते असुरांचा नाश करतात. म्हणून या ठिकाणी चैतन्य चरितामृत मध्ये किंवा आपण बघतो की या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की शास्त्रामध्ये अनेक अशा कथा आहेत की त्यामध्ये सुदर्शन जे काय आहे ते भगवंतांचं एक रूप आहे, त्यांनी कशा प्रकारे असुरांचा नायनाट केलेला आहे. तर एक दोन कथा आपण पाहूया की श्रीमद भागवत मध्ये सर्वात महत्वाची कथा आहे ती म्हणजे शिशुपाल. की शिशुपालचा पण वध सुदर्शन द्वारेच भगवंतांनी केला. आपल्याला माहित आहे शिशुपाल ज्यावेळी भगवंतांचं शिशुपालचं लग्न कुणाशी ठरलं होतं, रुक्मिणीशी. आणि ते परंतु भगवंतांनी रुक्मिणी हरण केलं आणि हा क्रोध शिशुपालच्या हृदयात होता आणि त्यामुळे तो फार क्रोधित होता. आणि ज्यावेळी हस्तिनापूरमध्ये पांडवांनी युधिष्ठर महाराजांनी राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं आणि राजसूय यज्ञाच्या वेळी आधी काय होतं की महत्वाचं त्या ठिकाणी एक अग्रपूजा करण्यासाठी कोणीतरी एक व्यक्ती तो सुशील किंवा सर्व गुणसंपदा असलेल्या व्यक्तीची पूजा पहिला केली जावी. म्हणून ते कोणाला त्या ठिकाणी अग्रस्थान द्यायचं, अग्रपूजा करायची, अध्यक्ष कोण, त्यासाठी सर्वजण चर्चा करीत होते. आणि त्यामध्ये भांडवांचे लहान भाऊ होते सहदेव. सहदेव पुढे आले आणि ज्यांनी नाव निवडलं कुणाचं, भगवान श्रीकृष्णांचं. आणि श्रीकृष्णांची सुंदर अनेक श्लोकामध्ये त्यांनी स्तुती केलेली आहे, भगवंतां का अध्यक्ष का त्यांची अग्रपूजा म्हणून निवड केली जावी. म्हणून ते सर्व गुण भगवंतांचे सांगतात आणि शेवट भगवंतांना त्या ठिकाणी निवडतात. आणि सर्व ऋषी मुनी सर्व त्या ठिकाणी साधू संत होते, जे काही मंत्री होते, सर्व सहदेवाच्या जे काही मत होतं त्या मतावर ते खुश होतात आणि त्यांची स्तुती करतात. सहदेवने जे काही मत सांगितलेलं आहे आपण भगवंतांना अग्रपूजा म्हणून त्यांची पूजा करूया. आणि अशा प्रकारे सर्व पांडव युधिष्ठर महाराज येतात, पहिला भगवंतांची स्तुती करतात आणि भगवंतांची पूजा सुरू करतात. प्रथम त्यांचं चरण धुतात, स्नान घालतात, त्यांना सुंदर पितवस्त्र परिधान करतात, सुंदर अलंकार घालतात आणि सुंदर त्यांची पूजा केली जाते अग्रपूजा म्हणून. आणि हे सर्व असताना त्यांची सर्व त्या सभेमध्ये सर्व स्तुती करू लागतात. आणि हे सर्व असताना त्या सभेमध्येच हा शिशुपाल बसलेला असतो, तो सर्व ऐकत असतो. अनेक कारण असतात, भगवंतांचं त्यांचं वैर असतं आधीपासून आणि ते पाहतो की हा कृष्ण हा एक कवळ्याचा मुलगा या ठिकाणी अग्र पूजा म्हणून सर्व या ठिकाणी तर देवी देवता येऊन बसलेले आहेत, मोठमोठे देवी देवता आलेले आहेत, किती मोठे मोठे साधू आहेत, यांना अग्रपूजा केली जायला पाहिजे होती. परंतु या ठिकाणी गवळ्याचा मुलगा अनेक शब्दामध्ये होबारून तो भगवंतांचं अपराध अशब्द बोलू लागतो, अपराध करू लागतो. आणि हे सर्व बघतात, जे काही पांडवांच्या कडेने असतात भगवंतांच्या, जे काही सर्व त्या शिशुपाला थांबण्याचा प्रयत्न करतात, कधी काही जण मारण्याचा युद्ध करण्याच्या ते तयार असतात त्याच्याशी, परंतु भगवंत हात करतात, म्हणतात काही करू नका, मी त्याला एक वरदान आहे दिलेलं आहे की तो 100 अपराध माझ्या प्रती करू शकतो आणि जशा प्रकारे अपराध करेल त्या प्रकारे त्याला त्याचं फळ किंवा दंड शिक्षा मिळेल, तुम्ही काही त्याला करू नका. बलरामजी पण क्रोधित झालेले असतात की गदा घेऊन त्याला मारण्यासाठी, पण बलरामजींना पण भगवंत थांबवतात. आणि नंतर तो अशा प्रकारे इतका वेडा झालेला असतो भगवंतांच्या प्रती अपराध करण्यात की त्याला शुद्धी येत नाही की अरे हे सर्व सभा भगवंतांच्या कडे आहे, भगवंत या ठिकाणी परम पुरुषोत्तम भगवंत आहेत, हे मला कधीही माझा वध करू शकतात. परंतु अपराध भावना क्रोध ज्यावेळी एखाद्याला येतो त्यावेळी त्याच्या मुखातून ते अपशब्द कधीही थांबत नाहीत. क्रोधाविष्ट व्यक्तीचे लक्षण आहे आणि तो थांबत नाही आणि अशा प्रकारे भगवंत मोजत असत 91, 92, 93, 94, 99. तो 99 थांबला पण असता, अरे ठीक आहे आता 99 थांबलं, भगवंत माफ करतील, भगवंतांनी माफ पण केला असतं. परंतु तो वेडा झालेला असतो अपशब्द करण्यासाठी. 100 अपराध होतात आणि ज्यावेळी दुसरा अपराध होतो त्यावेळी भगवंत पाहतात की आता याचा वध करणं निश्चित आहे, कारण तो इतके अपराध करून म्हणून दुसरे राजे त्याला युद्ध करण्यासाठी तयार होतात, हा पण आपल्या हातामध्ये अस्त्र घेतो. आणि भगवान म्हणतात ह्या ठिकाणी राजसूय यज्ञ होणार आहे आणि हा काय करत आहे, आपण आता ह्याचा वध केला पाहिजे आणि आपलं सुदर्शन चक्राला आवाहन करून त्याच शिर आहे धडा वेगळं करतात. तर अशा प्रकारे भागवत मध्ये लिहिलं आहे सुदर्शन चक्राची कशा प्रकारे सुदर्शन अशा असुरांचा विनाश करत. गजेंद्र मोक्ष लिहिला भागवत मध्ये, गजेंद्र मोक्ष लिहिला पण आहे की कशा प्रकारे गजेंद्र हा हत्ती त्याच त्या सरोवरामध्ये त्या मगरीनं त्याचे पाय पकडलेले असतात, 1000 वर्ष युद्ध सुरू असतं आणि त्यावेळी त्याला घरचे त्याचे पती पत्नी मुले कोणीही त्यांना मदत करण्यासाठी येत नाही आणि तो एक त्या सरोवरामधलं कमळ घेऊन पुकारतो भगवंतांना किंवा तो कोण श्रेष्ठ व्यक्ती आहे तो माझं मला या ठिकाणी मदत करू शकेल. आणि अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी येतात का, कारण ती एक पुकार अशा प्रकारे असते ती भगवंतांना प्रिय होते. भगवंत लगेच त्या ठिकाणी सुदर्शन घेऊन येतात गरुडावर बसून आणि त्या मगरीचा चिरछेद वध करतात. तर अशा प्रकारे या लीलेमध्ये पण सुदर्शनद्वारे ही गजेंद्र मोक्ष लीला आपण पाहतो की या ठिकाणी त्या मगरीचा वध भगवंत करतात. आणि नंतर हरिदास ठाकूर चैतन्य चरितामृतमध्ये ज्यावेळी 22 मार्केटमध्ये हरिदास ठाकूरांना मारलं जात होतं आणि हरिदास ठाकूरांच्या मुखातून काही हरिनाम सुटत नव्हतं, ते सर्व जे काही शक्तिशाली सैनिक होते सर्व पैलवान ते इतके हरिदास ठाकूरांना चापकाचे फटके देत होते 22 मार्केटमध्ये आणि तरी पण हरिदास ठाकूरांच्या मुखातून हरिनाम येत होतं. आणि ते म्हणतात की खंड खंड होई मुळे देह की माझ्या या शरीराचे अनेक तुकडे हो, परंतु प्रत्येक तुकड्यातून हरिनाम येईल, तरी पण ते थांबत नव्हते. आणि अशा प्रकारे एका भक्ताचा अपराध होत आहे आणि मी पण हे ऐकलं होतं, मी लोकनाथ महाराजांचं परमपूज्य लोकनाथ महाराजांचं लेक्चर ऐकत होतो त्यावेळी महाराजांनी सांगितलं की त्यावेळी पण भगवंतांनी सुदर्शन चक्र पाठवलं होतं आणि ते सुदर्शन चक्र त्या ठिकाणी येतं त्या असुरांचा नाश करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी येतं तर त्यावेळी भक्त ज्यावेळी त्यांची स्तुती करतात त्या ठिकाणी अंबरीश महाराज स्तुती करत आहेत, भविष्य पुढे ते चक्र काय मागे जातं परत. तसंच या ठिकाणी हरिदास ठाकूर मार खात आहेत, सुदर्शन चक्र आता त्या असुरांचा विनाश करणार आहेत, परंतु हरिदास ठाकूर हात जोडून म्हणतायत हे सुदर्शन स्वामी तुम्ही काय करा, यांना मारू नका, यांना हे अज्ञानी आहेत यांना नका मारू, यांना मी यांना माफ करा. आणि अशा प्रकारे हरिदास ठाकूरांनी अशा प्रकारे स्तुती करून त्या सुदर्शन चक्राला माफी मागितली, क्षमा मागितल्यामुळे ते सुदर्शन चक्र परत जातं आणि स्वतः चैतन्य महाप्रभू तिथे येतात आणि हरिदास ठाकूरांचे जे काही वार आहेत त्यांच्यावर आघात होत आहे चापकाचे ते स्वतःच्या पाठीवर घेतात. आणि त्यावेळी त्या ठिकाणी हरिदास ठाकूरांना काही होत नाही. नंतर भविष्यात ज्यावेळी महाप्रकाश लीला होते त्या महाप्रकाश लीलामध्ये सर्व भक्तांना ते काय करत असतात कृपा वाटत असतात, त्यावेळी हरिदास ठाकूरांना ते वन दाखवतात हे तुला ओळखतं का काय आहे, त्यावेळी हरिदास ठाकूर म्हणतात नाही. अरे म्हणतात तुला ज्यावेळी 22 मार्केटमध्ये चापकाचे फटके देत होते आणि ते तू सुदर्शनला परत पाठवला, परंतु मला ते सहन झालं नाही की तुला इतका वार करत आहेत आघात करत आहेत म्हणून मी सर्व चापकाचे फटके माझ्या अंगावर घेतले त्याचे हे वन आहेत. अशा प्रकारे ही कृपा भगवंतांची आपण पाहतो की हे एक सुदर्शनचे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या लीलेमध्ये की ह्या ठिकाणी सुदर्शन येतं आणि परत जातं भगवंत काय नित्य हरिदास ठाकूर प्रार्थना करतात. आणि अशा प्रकारे चैतन्य बाबा आठवण करून देतात की अशा प्रकारे मी सुदर्शन पाठवलं होतं परंतु तू त्याला परत पाठवला म्हणून मी हे चापकाचे फटके मी माझ्या अंगावर घेतले. आणि अशा प्रकारे ही एक लीला आहे. म्हणून आपण पाहतो की सुदर्शन जड वस्तू नाहीये, हे दिव्य आहे. म्हणून कधी कधी वाटल हे अरे वस्त्र अस्त्र आहे, नाहीये. म्हणून राधानाथ महाराजांना राधवेत कृष्णपुरी कथा सांगत होते की पुणे यात्रामध्ये एकदा एक लहान मुलांनी प्रश्न केला, कारण ते एक कथा आहे ना, कथेमध्ये असे प्रश्न करू शकतो की महाराजांना त्यांनी प्रश्न केला की सुदर्शन चक्र अंबरीश महाराजांच्या मागे लागलं होतं, त्यांची पाठ पोळी होती सगळं गरम होऊन आणि ज्यावेळी ते ब्रह्माजींच्याकडे जातात शिवजींच्याकडे जातात त्यावेळी तिथं थांबले ना ते, मग थांबले त्यावेळी सुदर्शन चक्राने त्यांचा शिरछेद का केला नाही, का थांबले सुदर्शन पण त्या ठिकाणी ती प्रार्थना करताय शिवजींना ब्रह्माजींना, ते लहान मुलांनी प्रश्न केला. महाराजांनी पण हेच उत्तर दिलं की हे जड वस्तू नाहीये, हे भगवंतांचा स्पर्श किंवा एक दिव्य वस्तू आहे आणि एक तो पण एक जीव आहे भगवंतांच्या धामामध्ये, त्यामुळे ज्यावेळी एक भक्त जरी अपराध असेल आणि अपराधाच्या होणे तर त्याला शिक्षा अशा प्रकारे होत असेल, जर त्याने एखाद्याचं महाराज सांगत होते एखाद्या भक्ताचा आश्रय घेतलेला आहे, माफी मागत आहे की मला वाचवा, त्यावेळी सुदर्शन एक दिव्य आहे, एक जीव आहे, त्यामुळे ते त्या वध करणार नाही, ते पाहतात की हा एका भक्तांचा आश्रय घेतलेला आहे म्हणून ते सुदर्शन त्या ठिकाणी थांबतात आणि नंतर त्यावेळी ते शिवजींना सोडतात, ब्रह्माजीकडे जातात, परत मागे लागतात. तर अशा प्रकारे म्हणून ते पण विचार करतात सुदर्शन. म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे सुदर्शन आहे हे साधारण नाहीये, हे पण एक भगवंतांचं एक रूपच आहे. ते भगवंत असुरांचा विनाश करण्यासाठी वापरतात. म्हणून आपण पाहतो की म्हणून सुदर्शन तसं नरसिंह भगवान किती क्रोधित आहेत, क्रोधित आहेत, तसं सुदर्शनांचंही वर्णन तशा प्रकारेच आहे. आणि म्हणून ते ज्यावेळी त्यांना आज्ञा अशा प्रकारे मिळते तर ते अशा प्रकारे जाऊन असुरांचा विनाश करतात. म्हणून आपण पाहतो की खास करून साऊथ या ठिकाणी हे सुदर्शनांची पूजा केली जाते. सुदर्शन यंत्र असतं आणि नरसिंह यंत्र असतं, त्या यंत्रांची जरी पूजा केली तरी पण सुदर्शन चक्राची पूजा केल्याप्रमाणे, कारण हे भगवंतांचं प्रिय अस्त्र आहे. म्हणून साऊथ मध्ये ह्या ठिकाणी हे पूजा केले जातात. आणि आता आम्हाला पण या ठिकाणी श्रीमान राधाप्रसाद प्रभू हे सुदर्शन यंत्र आणि नरसिंह यंत्र हे आपल्याला आम्हाला ट्रेनिंग देत आहेत. या ठिकाणी गौर नित्याजवळ जे काही यंत्र आहे ते सुदर्शन यंत्र आणि नरसिंह यंत्र आहे. म्हणून ते आम्ही पूजा करतो त्यावेळी ह्या ठिकाणी जसं वेगवेगळ्या ठिकाणी अमरीश महाराज स्तुती करीत आहेत तर हे पूजा करताना पण आम्ही स्तुती करतो. त्यांचे दोन मंत्र आहेत ते मी या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो की त्या ठिकाणी सुदर्शनची स्तुती आहे की या मंत्रामध्ये हे मंत्र असा आहे की सुदर्शनाय विद्महे हेती राजाय धीमही तन्नो चक्रो प्रचोदयात. हे सुदर्शनचं मंत्र आहे. हे आपण फक्त ऐकलं तरी आपल्याला त्यांचं कसं रूप आहे किंवा किती ते भयानक आहे हे पण कळेल, कारण ते मंत्र पण अशा प्रकारचे आहेत. नरसिंह भगवंतांचे मंत्र म्हणताना पण आपल्याला वाटतं की ते किती भयानक आहेत नरसिंह भगवान. सुदर्शन महाचक्र गोविंदस्य करायुध तीक्ष्ण धार महावेग सूर्यकोटी समप्रभा. ओम श्रीं ह्रीं क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीचंद वल्लभाय पराय परम पुरुषाय परमात्मने परकर्म मंत्र यंत्र तंत्र औषधास्त्री शस्त्राणि सहारसार मृत्युय मोचय मोचय. ओम नमे ओम नमो महाभग महासुदर्शनाय दीप्ते ज्वाला परिवृत्ताय सर्वाधिक शोभन कराय हम पट ब्रह्मणे परम ज्योतिषे सहस्रार हम पट. तर हे सुदर्शनाचं मंत्र आहे की अशा प्रकारे त्यांची स्तुती केली जाते आणि रोज त्यांची ह्या ठिकाणी पूजा केली जाते. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी ही अमरीश महाराज सुदर्शनांचं काय करत आहेत, स्तुती गान करीत आहेत. म्हणून ह्या ठिकाणी अशा प्रकारे आजच्या या श्लोकाच्या तात्पर्यात सुदर्शनाचं स्तुती या ठिकाणी करून अमरीश महाराज काय करत आहेत, मुनींना दुर्वासा मुनींना अभयदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत, वाचवत आहेत. म्हणून या अध्यायाचं नाव आहे की दुर्वास मुनींना अभयदान. म्हणून या ठिकाणची स्तुती करतात. तर हे आजच्या श्लोकाचं तात्पर्य आहे. आणि थोडा वेळ मी आजचं जे काही विशेष दिवस आहे त्या दोन विषयावर एक थोडक्यात मी चर्चा करू की आज विशेष म्हणजे वक्रेश्वर पंडित यांचा तेरोभाव दिन आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे हेरा पंचमी. हा फार सुंदर उत्सव जगन्नाथपुरीमध्ये आज साजरा केला जातो. आज खरं म्हणजे षष्ठी आहे परंतु पंचमी हा उत्सव साजरा केला जातो. आणि आपण पाहू की हे वक्रेश्वर पंडित मागच्या क्लासमध्ये याच महिन्यामध्ये आविर्भाव दिन होता, श्रीमान जडभरतपुनी बहुतेक हा क्लास दिला होता की वक्रेश्वर पंडित एक चैतन्य महापूंचे एक सुंदर पार्षद आहेत आणि वक्रेश्वर पंडितांचं वर्णन केलेलं आहे चैतन्य चरितामृत मध्ये. त्यांना खास करून कीर्तनामध्ये फार आवड होती, नृत्य फार करायचे ते. आणि त्यांचा जन्मचं स्थान होतं त्रिवेणी या ठिकाणी, गावाचं नाव आहे गुप्टीपाडा. गुप्टीपाडा या ठिकाणी ते राहत होते आणि लहानपणापासून त्यांना कीर्तनामध्ये आवड होती, ते नृत्य करायचे. आणि खास करून चैतन्य महाप्रभू ज्यावेळी हरे कृष्ण ह्या प्रचार सुरू केला आणि रोज नवदीपमध्ये ज्या ठिकाणी ते कीर्तन करायचे रोज संध्याकाळी, त्यावेळी वक्रेश्वर पंडित त्यावेळी त्या ठिकाणी एक नर्तक म्हणून सेवा करायचे. आणि कारण ते त्यांचं वर्णन आपण पुढे पाहू की ते सुंदर नर्तक होते, गायक होते. आणि चैतन्य महाप्रभूंच्यासाठी ते तासो तास गायन करायचे आणि नर्तन करायचे चैतन्य महाप्रभूंना आनंद देण्यासाठी. वक्रेश्वर पंडित जी हे वक्रेश्वर पंडित आहेत यांची एक सुंदर लीला चैतन्य चरितामृत मध्ये येते की त्यांनी तसं आज या भक्तांचा गुण या भागवत मध्ये सांगितलेला आहे, तसं वक्रेश्वर पंडितांनी पण कशा प्रकारे कृपा करून ते काय जगदानंद देवानंद पंडित होते त्या देवानंद पंडितांचा उद्धार केला, कारण देवानंद पंडित भागवतकार होते आणि कधी कधी ते मायावादी पण बोलायचे त्यामध्ये, आणि परंतु त्या देवानंद पंडितांचा पण वक्रेश्वर पंडितांनी एक कृपा करून त्यांचा उद्धार केला, त्यांना एक भक्त बनवलं. एकदा देवानंद पंडितांच्याकडे एक अपराध झाला, देवानंद पंडित श्रीमद भागवत क्लास देत होते आणि त्यावेळी नित्यानंद प्रभू श्रीवास पंडित त्या ठिकाणी येऊन श्रीमद भागवत वर्ग ऐकत होते, आणि श्रीमद भागवत वर्ग ऐकताना त्यावेळी ते वेगळ्या एक विशेष लिलांचं वर्णन करत असताना देवानंद पंडित, ज्यावेळी श्रीवास पंडितांनी ते ऐकलं तर त्या लिला त्यांना इतक्या मोहित केल्या की ते पहा उभर झाले, ते जमिनीवर लोळू लागले. त्यावेळी देवानंद पंडितांचे काही शिष्य होते ते म्हणले की हा कोण वेडा आहे, म्हणून श्रीवास पंडितांना उचललं आणि तिथून त्या बाहेर नेऊन ठेवलं, त्यांना बाहेर पाठवलं. परंतु देवानंद पंडित हे भक्त होते तरी पण त्यांनी आपल्या शिष्यांना विरोध केला नाही, त्यामुळे ते पण अपराधी झाले. आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना ते कळालं, ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना कळालं की हा देवानंद पंडित पण महाअपराध आहे, का, कारण हा पण ते श्रीवास पंडितांचा अपराध केलेला आहे, कारण त्यांनी सहाय्य केलं आपल्या शिष्यांना. आणि अशा प्रकारे हा अपराध झाल्यावर एकदा नवदीप मध्ये एका भक्तांच्या घरी चैतन्य महाप्रभूंचं नृत्य होतं आणि ते नृत्य कीर्तन होतं, आणि चैतन्य महाप्रभू कीर्तन नृत्य करीत असताना इतके लोक त्या ठिकाणी जमा झाले, त्यांनी स्वतः वक्रेश्वर पंडित पण नृत्य करीत होते, आणि वक्रेश्वर पंडित जास्त नृत्य करीत असताना तासोन तास जवळजवळ अर्धी रात्र त्या ठिकाणी कीर्तन करीत होते, नृत्य करीत होते. त्यावेळी देवानंद पंडित त्या ठिकाणी आले आणि लोकांची गर्दी झाल्यामुळे त्यांना बाधा होईल वक्रेश्वर पंडितांना, म्हणून श्री कोण आपले देवानंद पंडितांनी ते गर्दीचं नियंत्रण केलं, एक सेवा केली वक्रेश्वर पंडितांना त्रास होऊ नये म्हणून, एक हातामध्ये काठी घेतली आणि सर्व भक्तांना काय करू लागले, हाकलू लागले, थोडं लांब व्हा आपण म्हणतो ना गर्दी नियंत्रण करतो. अशा प्रकारे वक्रेश्वर पंडितांची त्यांनी अजाणतेपणे सेवा केली. हे वक्रेश्वर पंडितांना कळालं की मला काही भक्तांचा त्रास झाला, मला सुंदर नृत्य केलं, मी कीर्तन केलं आणि हे कोणामुळे, देवानंद पंडितांच्या. मग त्यांनी देवानंद पंडितांना आशीर्वाद दिला की मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तू काय होईल, तुला आशीर्वाद देतात की तू चांगला कृष्ण भक्त बनशील. आणि त्यावेळी देवानंद पंडित फार खुश झाले, चैतन्य महाप्रभूंनाही कळालं, ते चैतन्य महाप्रभू पण फार खुश झाले की देवानंद पंडित त्यांनी जो काही अपराध केलेला आहे तो चैतन्य महाप्रभूंनी माफ केला, का, कारण त्या भक्ताचा परत या ठिकाणी काय केली, सेवा केली देवानंद पंडितांनी. आणि अशा प्रकारे त्यावेळी वक्रेश्वर पंडित हे वक्रेश्वर पंडितचं दर्शन वर्णन केलं जातं की वक्रेश्वर पंडितांच्या हृदयात कृष्ण आहेत, चैतन्य महाप्रभू म्हणतात, का, कारण ज्यावेळी ते नृत्य करतात, ज्यावेळी ते कीर्तन करतात, त्यावेळी भगवंत पण नृत्य करतात, कारण त्यांच्या हृदयात कृष्ण आहेत, कारण त्यावेळी कृष्णांना पण भगवंता पण इच्छा होते की मी पण नृत्य करू, इतकं त्या चांगल्या भावनेनं ते नृत्य करीत असत. म्हणून असं म्हणलं जातं की पूर्वी ज्यावेळी वक्रेश्वर पंडित काशी मिश्रांच्या घरी राहायचे, काशी मिश्रांचं घर कुठं आहे, जगन्नाथपुरीमध्ये, तर त्या ठिकाणी ते राहायचे, त्यावेळी त्यांच्याकडे राधाकांत विग्रह होते आणि त्या राधाकांत विग्रहांची त्यांनी प्रतिष्ठापना केली होती आणि त्यांच्या ते त्याची सेवा करीत होते. आणि नंतर एक सुंदर लीला सांगितलेला आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे की वक्रेश्वर पंडित हे साधारण नव्हते तर कृष्ण लीलेमध्ये एक गोपी होते, ते म्हणजे तुंग विद्या या नावाची गोपी होते, तेच चैतन्य लीलेमध्ये ते वक्रेश्वर पंडित म्हणून आले. म्हणून आजच्या या शुक्ल आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी त्यांचंही आविर्भाव दिन झालेला आहे आणि मागच्या 15 दिवसापूर्वी तो आविर्भाव होता आणि आज ती शुक्ल षष्ठी आहे, या ठिकाणी या दिवशी ते अप्रकट झाले. अशा प्रकारे त्यांचा तिरोभाव दिन आज आहे, म्हणून त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू शकतो की अशा प्रकारे तुमचं ते काही कीर्तन हरिनामाप्रती जी काही रुची आहे, ती श्रद्धा आहे, ती पण आपल्या हृदयामध्ये येऊ शकते. म्हणून आपण त्यांच्या या सुंदर आचार्यांच्या चरणी ही प्रार्थना करू शकतो. आजच्या हा शुभ दिवस आहे. आणि दुसरी आजचा एक सुंदर दिवस आहे ते म्हणजे हेरा पंचमी. तर या हेरा पंचमी हे हा ही सुंदर लीला आहे आणि हा उत्सव साजरा केला जातो आज जगन्नाथपुरीमध्ये. तसं वृंदावनामध्ये आपण पाहतो ज्या काही भगवान कृष्णांच्या लीला झालेल्या आहेत, त्या पण दामोदर लीला आपण पाहतो, जे पण आपण आपल्या इस्कॉन मंदिरमध्ये वृंदावन सोडलं तर अनेक लीला, असंख्य लीला आहेत भगवंतांच्या, ती सर्व उत्सव आपण साजरे करीत नाही, परंतु वृंदावनामध्ये इस्कॉन मंदिर असो, अनेक मंदिर, हजारो मंदिर आहेत, त्या ठिकाणी सर्व बाल लीला ज्या काही लीला झालेल्या आहेत त्या सगळ्या साजऱ्या केल्या जातात. साधारण ऋतू बदलले तरी पण त्या ऋतूवेळी भगवंतांची काय लीला झाली तशाप्रमाणे भगवंतांना पोशाख घातले जातात, अलंकार केले जातात, तशा प्रकारे सजावट केली जाते. आता उन्हाळ्यामध्ये आपण बघतो फुल बंगले बनवतात, पाण्याचे त्या ठिकाणी कारंजा ठेवतात, का? कारण उन्हाळ्यात भगवंतांना दहा होऊ नये, भगवंतांना सर्व गारवा मिळावा, असे वेगवेगळे उत्सव साजरे केले. तसेच जगन्नाथांच्या ज्या काही लीला आहेत त्या जगन्नाथांच्या लीला झालेल्या आहेत त्या लीलाप्रमाणे जगन्नाथपुरीमध्ये हे उत्सव साजरे केले जातात. आणि हाचा जो उत्सव आहे हेरा पंचमी, हा जगन्नाथ रथयात्रेच्या दिवशीच हा झालेला आहे. हेरा म्हणजे काय? शोधणे. आणि पंचमी जो दिवस, या पंचमीच्या दिवशी हा उत्सव झाला म्हणून हेरा पंचमी असं म्हणलं जातं. तर हा उत्सव खास करून स्नान यात्रेपासून सुरुवात होते. स्नान यात्रेच्या दिवशी आपण पाहतो की भगवान जगन्नाथ आपलं मूळ गाभारा सोडून स्नान, ते काही आसन असतं त्याला एक नाव आहे, तर त्या मंडपामध्ये येतात, स्नान मंडपामध्ये येतात. आणि त्या मंडपामध्ये सुंदर जलाने भगवंतांचा अभिषेक केला जातो, जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचा. आणि अभिषेक केल्यावर आपल्याला माहिती आहे की भगवंत आजारी पडतात, 15 दिवस ते आजारी पडतात. आणि ह्यावेळी लक्ष्मी देवी भगवंतांची सेवा केली जाते असं म्हणलं जात. त्यावेळी कोणी दर्शन घेत नाही, कोणी आतमध्ये भगवंतांच्या सेवेला जात नाही, साक्षात लक्ष्मी देवी भगवंतांची त्या ठिकाणी पूजा करते. आणि 15 दिवस आपण माहित आहे चैतन्य महाप्रभू रोज जगन्नाथजींचं दर्शन घ्यायचे, का? कारण ते एक तीन क्रम होता चैतन्य महाप्रभूंचा. परंतु चैतन्य महाप्रभूंना विरह झाला की या 15 दिवसात करू काय, आता रोज जगन्नाथजींचं आता काय होणार नाही आपल्याला दर्शन. मग ते अलारनाथ मध्ये जातात आणि 15 दिवस त्या ठिकाणी राहतात. अलारनाथ मध्ये भगवान नारायणांची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी ते राहतात. आणि 15 दिवस जगन्नाथजींच्या विरहामध्ये, जगन्नाथ म्हणजे कोण आहेत? राधा राणीचा भाव घेऊन आलेले आहेत जगन्नाथ. आणि हे राधा राणीचा भाव घेऊन आलेले आहेत कोण? चैतन्य महाप्रभू. आणि कृष्ण तिकडे आहेत, त्या कृष्णाच्या विरहामध्ये ते अलारनाथ मध्ये 15 दिवस काढतात असं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यात झोपले होते काही एका शिलेवर, ती शिला आज पण आहे की एकदा चैतन्य महाप्रभू कृष्ण विरहामध्ये इतकं ते पूर्ण शरीर त्यांचं विघळ जात आणि त्यात पाषाणावर पण त्याचा काय होतो, आघात म्हणजे परिणाम होतो. म्हणजे शिला आज पण त्या ठिकाणी आहे, त्या शिलेवर चैतन्य महाप्रभूंचं छाती, मुख, चरण, हात अशा प्रकारे त्या दगडावर उमटलेलं आहे. आणि नंतर 15 दिवस झाल्यावर चैतन्य महाप्रभू येतात कुठे? जगन्नाथपुरीमध्ये. आणि त्यावेळी कुंडीच्या मार्जनचा दिवस असतो. कुंडीच्या मार्जन म्हणजे इंद्रधुम्न महाराजांची पत्नीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मंदिर म्हणजे साक्षात वृंदावन आहे म्हणून त्याला सुंदराजल म्हटलं जातं. आणि जगन्नाथ त्या ठिकाणी राहतात ते काय आहे? नीलाचल आहे. आणि त्या सुंदराचल मध्ये त्या ठिकाणी ते गुंडीच्या मार्जन रथयात्रेच्या आदल्या दिवशी भगवंत त्या ठिकाणी येणार म्हणून ते गुंडीच्या मार्जन केलं जातं. आणि गुंडीच्या मार्जन दुसऱ्या दिवशी रथयात्रा असते. आणि ही लीला कशी आहे? या ठिकाणी भगवंतांचं आजारपण म्हणजे पूर्ण होतं. आणि भगवंत म्हणतात की 15 दिवस बेडवरच आहे, मी झोपलेलो आहे, कंटाळा आलेला आहे, आता मला जाऊन मस्तपैकी फिरून येऊ आपण, म्हणून हे असं लिहिलेचं वर्णन आहे. आणि फिरून यायचं बागेमध्ये, परंतु हे एक सर्व प्रयोजन असतं सुभद्रामाईचं. सुभद्रामाई आपल्या दोन भावांना म्हणते की हे बलदेव कृष्ण चला आपण जरा फिरून येऊ, 15 दिवस बेडवरच आहे, थोडी चांगली हवा खाऊन या. आणि अशा प्रकारे सुभद्रामाईचं असते म्हणून कृष्ण लक्ष्मी देवीची परवानगी घेतात. कोण? जगन्नाथ. म्हणतात की आम्हाला आज्ञा द्या, मी काय लगेच जातो आणि लगेच परत येतो. मग लक्ष्मी देवी म्हणते ठीक आहे, बरेच दिवस तुम्ही आजारी होता, या जाऊन, मी पण बरेच दिवस तुमची सेवा केलेली आहे, मला पण थोडा आराम मिळेल. आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा दुसऱ्या दिवशी सकाळी निघतात आणि तो दिवस म्हणजे काय आहे? जगन्नाथ रथयात्रा. मस्त सुंदर रथामध्ये बसतात आणि हा एक भगवंतांचा काय असतं, एक लीला असते. ते त्या आजारपण फिरण्यासाठी जातात परंतु त्या रथामध्ये फिरून नाही. आणि सुंदर कुठे जातात? ते वृंदावनामध्ये जातात. अनेक भक्त त्या ठिकाणी 15 दिवस दर्शन न झाल्यामुळे त्या ठिकाणी एक भगवंतांची इच्छा असते की सर्वांना दर्शन द्यायचं. म्हणून आपण पाहतो की रथयात्रेच्या माध्यमातून ज्या लोकांना पतित जे आहे ते यौवन लोक आहेत त्यांना भगवंतांचं दर्शन हिंदू मंदिर असल्यामुळे होत नाही, परंतु जगन्नाथ त्या दिवशी सर्व जगातील सर्व जीवांना याचं दर्शन देतात आणि पुढं ते कुंडीच्या मध्ये जातात आणि त्या ठिकाणी नऊ दिवस त्या ठिकाणी वास करतात. आणि एक दिवस होतो, दोन दिवस होतो, लक्ष्मी देवी वाट पाहते, अरे असे जातो म्हणले आणि असे येतो म्हणले, परंतु अजून माझे पती आले नाहीत. आणि चार दिवस होतात, पाचवा दिवस येतो, लक्ष्मी देवी फार क्रोधित होते. आणि पंचमी तो आजचा दिवस आहे, पंचमीला हा उत्सव आहे. आणि हेरा म्हणजे काय? शोधणे. लक्ष्मी देवी म्हणते की आता शोधण्यासाठी जागी यायला पाहिजे, म्हणून हा उत्सव आज घेतला जातो. आणि लक्ष्मी देवी इतकी क्रोधित होते आपल्या दाशीना म्हणते, घ्या अस्त्र हातामध्ये, आपण युद्ध करायचं पतीसोबत, आणि त्यांना पकडून बेड्या लावून भगवंतांना घेऊन यायचं. लगेच येतो म्हणले, अजून आलेले नाहीत. आणि अशा प्रकारे क्रोधित होऊन सर्व सैन्य आपल्या दाशींना घेऊन लक्ष्मी देवी काय करते, शोधत जाते भगवंतांना. अनेक ठिकाणी शोधते परंतु भगवंत भेटत नाहीत. त्यांना कळते की ह्या गुंडीजामध्ये जाऊन हे तिघे बसलेले आहेत, आराम करत आहेत. आणि जशी लक्ष्मी देवी गुंडीजा मार्जिन मध्ये जाणार, परंतु आतमध्ये पाय ठेवत नाही. का? कारण ते वृंदावन आहे. आपण पाहतो की वृंदावनामध्ये लक्ष्मी देवीला स्थान नाही आहे, म्हणून आज वृंदावनामध्ये आपण लीला बघतो की लक्ष्मी देवी आज पण त्या ठिकाणी तपस्या करीत आहे की भगवंतांच्या ज्या काही लीला झालेल्या आहेत, खास करून त्यांची रसयात्रा, त्या यात्रे याच्यामध्ये लीलेमध्ये मला सहभाग मिळावा म्हणून ती अजून पण तपस्या करीत आहे वृंदावनामध्ये. तिला त्या ठिकाणी नाहीये. म्हणून शंकर, शिवजी, ब्रह्माजी यांना पण स्थान नाही, ते पण तपस्या करीत आहेत. म्हणून लक्ष्मी देवी कुंडीच्या मंदिरमध्ये पाय ठेवत नाही, ती आदेश पाठवते की तिघांना बाहेर येण्यासाठी. क्रोधित झालेली असते आणि बाहेर उभारते, परंतु हे तिघ काही येत नाहीत. म्हणून फार क्रोधित होते की म्हणते, माझ्या पतीने मला आता काय केलं, मला फसवलं आणि अजून आले नाहीत. मग ते इतकी क्रोधित होते, इतकी क्रोधित होते. आपण बघतो की एक पती पत्नी ज्यावेळी क्रोधित होतात, पत्नी काहीतरी आदरापटी करते, आहे ना. तसं लक्ष्मी देवी निघते तिथून आणि निघताना पाहते की अरे हे तीन रथ आहेत, बलदेवजींचा, सुभद्राचा आणि कृष्णाचा, नंदीघोष, यातून ते बसून आले थाटा माटामध्ये आणि मला विसरले. आणि त्या इतकी क्रोधित होते की जाता जाता त्या नंदीघोषचे ते पाय आहे ते तोडून टाकते. म्हणते, आता कसे माझे पती या रथात बसून येतात बघ, म्हणजे इतकी क्रोधित झालेली असते. तर अशा प्रकारे ती अशी लीला आहे, ही आहे अशी लीला या ठिकाणी आज केली जाते. भक्त त्या ठिकाणी तो एक वेगवेगळे समाज त्यांचे असतात, पंडांचे ग्रुप असतात, ते ग्रुप वेगवेगळे असे लीला करत, कोण स्नान यात्रा करतं, कोण रथयात्रा करतं, कुणाला हे हेरा पंचमीचा उत्सव आहे तो त्यांच्या एक ग्रुप असतो ते करतात. आणि आज ही लीला केली जाते. आणि अशा प्रकारे लक्ष्मी देवी नीलाचल मध्ये निघून जाते क्रोधित होऊन. म्हणते की ठीक आहे, आल्यावर मी त्यांना पाहतो माझ्या पतीला. आणि आल्यावर ती जाते तिथं, नऊ दिवस होतात, परत त्यांचे पंडा सेवक आहेत कृष्णाचे, ते काय करतात, रथ जोडतात व्यवस्थित, नंदीघोष भगवंत रथामध्ये बसतात आणि रथामध्ये बसून थाटामाटात परत रिटर्न रथयात्रा. आणि जगन्नाथपुरी मध्ये येतात नीलाचल मध्ये. आणि त्यावेळी आल्यावर जगन्नाथ म्हणतात की आता मी पहिला नाही जायत, ह्या तिघांना पहिला पाठवू. ह्या ठिकाणी पण सुदर्शनला पहिला पाठवतात, नंतर सुभद्रामाई जाते आतमध्ये आणि नंतर बलदेव जातात. म्हणतात ठीक आहे अजून, मग ज्यावेळी हे उतरणार त्यावेळी लक्ष्मी देवी सिंहद्वार बंद करून घेते. म्हणते माझ्या पतीला प्रवेश देणार नाही, कारण अजून क्रोध गेलेला नसतो लक्ष्मी देवीचा. म्हणून ते सिंहद्वार बंद करते आणि सिंहद्वाराच्या बाहेर आपल्या सर्व दाशींना घेऊन येते, हातामध्ये अस्त्र घेऊन भांडण करायचं आता माझ्या पतीसोबत. आणि जगन्नाथ म्हणतात अरे बापरे, अजून लक्ष्मी देवीचा क्रोध गेलेला नाहीये. लक्ष्मी देवी जगन्नाथ उतरतात, गेटवर येतात तिथे. आणि या जगन्नाथजींचं म्हणजे ही लीला केली जात, जगन्नाथजींचे जे काही सैन्य असतं आणि लक्ष्मी देवीचं यांच्यात वाद होतो, भांडण करतात. मी एका व्हिडिओ मध्ये बघितलंय, तसं हाय असो ॲज इट इज ते तिथं लीला करतात आज. आणि भांडण झाल्यावर नंतर जगन्नाथ म्हणतात की माझी पत्नीचा काही क्रोध जात नाही, म्हणून अशा वेळी काय करायचं, काहीतरी पत्नीला गोड खायला देऊ, म्हणजे लक्ष्मी देवी शांत होईल. आणि खास करून वर्णन केलेलं आहे, जगन्नाथजी रसगुल्ले खायला देतात, रसगुल्ले घेतात आणि लक्ष्मी देवीला म्हणतात हे रसगुल्ले खा. आणि त्यावेळी लक्ष्मी देवी रसगुल्ले खाते, थोडी शांत होते आणि दरवाजा उघडते आणि म्हणतात पती ते चलातात. तर हे आहे हेरा पंचमी, की हा उत्सव आज या ठिकाणी साजरा केला जातो. तर अशा प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये वेगळे उत्सव आहेत, हे साजरे केले जातात. आज हे हेरा पंचमी आहे. धन्यवाद. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की, वक्रेश्वर पंडित की, श्रील प्रभुपाद की, श्रीमद भागवत महापुराण की। धन्यवाद।